अकरा गावी प्रकट झाले अकरा मारुती
कुणी लंका जाळली कुणी लंका जाळली कशी सीता मिळाली कुणी आणली संजीवनी आई कुणाची अंजनी कुणी लंका जाळली कशी सीता मिळाली कुणी आणली संजीवनी आई कुणाची अंजनी रामाचा भक्त ऐसा वाऱ्याचा पुत्र ऐसा उडवी दाणा दाण शत्रूची उडवी दाणा दाण त्याच्या हृदयी सीता राम बोला जय हनुमान त्याच्या हृदयी सीता राम बोला जय हनुमान जय बजरंग जय हनुमान जय बल भीम जय जय श्रीराम जय बजरंग जय हनुमान जय बल भीम जय जय श्रीराम जय बजरंग जय हनुमान जय बल भीम जय जय श्रीराम चुन्याचा असे शहापुराचा उग्र चेहऱ्याचा कोंड्याच्या टोपीचा हा मसूरचा हनुमान देखणा छान होता दर्शन तयाचे लागते ध्यान चाफळचा दास मारुती मुद्रा भक्तीची प्रताप मारुती वीर मूर्ती शक्तीची शिंगणवाडीच मंदिर उंच ते फार बाल मारुती गोजिरा भक्ताधार त्या उंब्रज गावी दिसे सानुले रूप चांदीचे डोळे देवाचे भावती खूप न्यायाच्या हक्कासाठी बजरंग हा राही पाठी विजयाचे निशाण देई तो विजयाचे निशाण त्याच्या हृदयी सीताराम बोला जय हनुमान त्याच्या हृदयी सीताराम बोला जय हनुमान जय बजरंग जय हनुमान जय बल भीम जय जय श्रीराम जय बजरंग जय हनुमान जय बल भीम जय जय श्रीराम जय बजरंग जय हनुमान जय बल भीम जय जय श्रीराम तोंडाची मूर्ती माज गावाची झाली समर्थांच्या हाती स्थापना त्याची कृष्ण काठी बहे निसर्गाच देण श्रीरामासाठी धावले हनुमान कौलारू मंदिर आणि वाहता ओढा मन पाडळ्याला हो पडे भक्तांचा वेढा सपाट दगडावर कोरली छान आहे पार गावची मूर्ती ती लहान आहे देऊळ सुंदर बत्तीस शिराळा तिथे सूर्य देव येते हो दर्शनाला आणाया राम राज त्या बजरंगाच आज करूया जय जयकार गाऊया गोड मुखाने नाम त्याच्या हृदयी सीताराम बोला जय हनुमान चरितई सीताराम बोला जय हनुमान
जय बजरंग जय हनुमान जय बल भीम जय जय श्री राम जय बजरंग जय हनुमान जय बल भीम जय जय श्री राम जय बजरंग जय हनुमान जय बल भीम जय जय श्री राम
आयुष्याची दिशा शोधून दे हनुमान जिवंत सुनी मेलेल्या दे संजीवनी आणून कुविचार जे मनातले तो जाळी त्याची लंका विश्वास दे प्रकाश दे वाजण्या यशाचा डंका सूर्याचा करी घास वीराचा वीर खास करी तो जो देव मग खाली तो थैमान त्याचे हृदय सीताराम बोला जय हनुमान त्याचे हृदय सीताराम बोला जय हनुमान
जय बजरंग जय हनुमान जय बल भीम जय जय श्रीराम जय बजरंग जय हनुमान जय बल भीम जय जय श्रीराम जय बजरंग जय हनुमान जय बल भीम जय जय श्रीराम जय हनुमान जय बल भीम जय जय श्री राम जय बजरंग